chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
बसपा सरकार ने कवडी मोल किमतीत विकले साखर कारखाने, मंत्री सुरेश राणा. भाजपची ग्रामीण आणि शहरी मंडळाची संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ग्रामीण मंडळाची बैठक, अच्छेजा घाट आणि बुलंदशहर काला आम मंडळाची बैठक विवेकानंद सरस्वती विद्या मंदिर DM रोडवर आयोजित करण्यात आली. ऊस मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की भाजपाने नेहमी गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला आहे. बसपा सरकारने साखर कारखाने कवडी मोल किमतीत विकले होते तेव्हा बंद पडलेल्या या कारखान्याला चालवण्याचे काम भाजपाने केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला. राज्यमंत्री कपिल देव अग्रवाल यांनी सांगितले की निवडणुकीची तारीख केव्हाही जाहीर होऊ शकते. आता आपल्या निवडणुकीच्या तयारीमध्ये पूर्णपणे व्यस्त झाले पाहिजे. मोदीजींनी उज्ज्वला योजनेने अंतर्गत प्रत्येक गरीबाला मोफत गॅस देण्याचे काम केले आहे. जेव्हा गरीब माता भगिनी चुली फुंकायच्या तेव्हा त्याचा धूर त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत जात होता आणि पुढे त्यांचे रूपांतर आजारात होत होते. हे प्रकार पंतप्रधान मोदीजींनी समजून घेतले. यावेळी क्षेत्रीय उपाध्यक्ष प्रवेंद्र जांगडा, मंडळ प्रभारी विजेंद्र प्रताप सोलंकी, आमदार होराम सिंह, जिल्हा महामंत्री संजय गुर्जर, संजय चौधरी, संतोष बाल्मिकी, नागेंद्र प्रधान, संजय माहेश्वरी, अध्यक्ष गौरव मित्तल, सत्येंद्र पाल, तुषार गुप्ता, पूजा गुप्ता आदी उपस्थित होते.